Сыря Шин говорит, Иван Бруса Нанин, Шибая, Шатпула. यामुळे रविवार जे असतील मार्च महिन्यापासून सर्व रविवार संध्याकाळी आपल्या कुठल्याच केंद्रामध्ये काही कार्यक्रम नसतात सुट्टी असेल ते सुद्धा आपण सर्वांनी परमार्थ आणि व्यवहार दोन्हीही नीटपणे साधणाऱ्या व्यक्तीला ही परमार्थ समजते. नवीन स्वामी माझा स्वामी परंतु माझ्यासारख्याला परमार्थ आणि व्यवहार यांच्यातच जमतो. त्यातही व्यवहारात थोडी कमतरता राहते. अशा वेळी हे कसे जमवा परमार्थ आणि व्यवहार दोन्हीही नीट पडते. संतुलितपणे साधणारा जो साधक असेल त्याला स्वामी माधवनाथ असं म्हणतात तुम्ही खरा परमार्थ आणि या स्वामींच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनाचा विचार केला तर ह्या प्रश्नकर्त्याने विचारले तसंच तशी खबर करण्याची पद्धती. परंतु माझ्यासारख्याला परमार्थ आणि व्यवहार जेमतेमत जमत अगदी खरंच आहे. त्यातही व्यवहारात थोडी कमतरता लागते. या दोन्हीच्या बाबतीत काय करायचं असा खरं प्रश्न आहे. परमार्थ आणि व्यवहार परमार्थ आणि प्रपंच स्वामीजींचं मुख्य भर होता की प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीही आपल्या जीवनाची जी दोन्ही आपल्या जीवनाची अतिशय महत्वाची अंग आहे आणि त्याचा एका विशिष्ट संतुलित पद्धतीने आपण आपल्या जीवनात आचरण करावं असं स्वामीजींचं सांगावं. आणि प्रपंच म्हणलं की त्यात व्यवहार हा व्यवहार म्हणजे अनेक प्रकारच्या मंडळींशी समाजामध्ये आपला संबंध येत राहतो त्यांच्याबरोबर काही व्यवहार घडतात आणि हा सगळा व्यवहार एका बाजूनी चाललेला असतो. आपल्या प्रपंचात सुद्धा आपल्याला अनेक लोकांबरोबर राहायचं असतं. सर्वांबरोबर अत्यंत शांतीपूर्ण सहजीवन आपलं असावं यासाठी आपण प्रयत्नशील असतो. हा सर्व एक प्रकारे परमार्थाचा आपल्या जीवनावर केलेला प्रयोग अशा दृष्टीने साधून सांगतो. आणि आपल्या असं लक्षात येतं की हे सूत्र आपल्याला प्रत्येक वेळेला जसं सांगितलं तसं आपल्या जीवनात उतरवता येत ही खरी गोष्ट. प्रत्येक साधकासाठी भावना थोड्या फरक फरकाने येणारी समस्या असते असं मला वाटतं. तर अशा वेळी हे कसं करायचं मला असं वाटतं की आपल्याला परमार्थ आणि व्यवहार तलवारी किंवा दोन तलवारी एकाच ज्ञानामध्ये खाणं हे जरी दुरापास्त असलं तरी हे आपल्याला साधायचं आहे. अशा प्रकारची आपल्या जीवनामध्ये तळमळ निर्माण झाली अशा प्रकारचं ध्येय आपल्या जीवनामध्ये निर्माण झालं तर ती सुद्धा 50% लढाई जिंकल्यासारखंच आहे. कारण अशा प्रकारचं जीवन आपण जगावं हे कुटुंब ध्येय स्वामीजींनी आपल्या पुढे इतक्या निसंदिग्ध पद्धतीने सांगणारे संत अलीकडच्या काळात खूप विरळ आहेत असं मला वाटतं. स्वामी बांधवांच्या उपदेशाचा आणि त्यांच्या स्वतःच्या चरित्राचा आपण जितका जितका अभ्यास करू तितकं तितकं आपल्या असं लक्षात यायला लागतं की खरोखरच खूप मोठा वेगळं संतत्व स्वामीजी ते खूप प्रसिद्ध झाले नाही जगाच्या दृष्टीने पण खूप प्रसिद्ध जगाच्या दृष्टीने न होणं हे सुद्धा त्यांच्या कार्याचं एक प्रत्येक तसंच त्यांनी तेही आपल्या पुढे ठेवले प्रपंच आणि परमार्थ आणि ह्या दोघांच्याही अखेरीस परमार्थातलं सर्वात उत्तुंग ध्येय ते म्हणजे अर्थदर्शन आणि याच्या बाबतीत कुठलीही तडजोड नाही त्याला अजून वेगळी कुठल्या ध्येयांची झालं त्यांनी लावली नाही केवळ हे आणि हे त्यांनी आपल्या पुढे ठेवलं तर ही एक मला असं वाटतं की या अर्वाचीन काळामध्ये ही एक क्रांतिकारक कारण परमार्थ म्हटलं की प्रपंचाला काळत असायचं आणि परमार्थ किंवा प्रपंच करायला लागला की परमार्थ बांधकाम तोंडावरती ठेवला माळ्यावर अशी परिस्थिती व्हायची अशी एक सामान्य समजूत असते पण तसं न करता त्या दोन्ही बाबी आपल्या जीवनातल्या एका विशिष्ट संतुलित पद्धतीने पुढे घेऊन जाणं यासाठी खऱ्या पुरुषार्थ प्रयत्नांची स्वामीजी म्हणायचे एक वेळ नुसता परमार्थ केलेलं तुम्हाला समजू शकतो परवडेल करता येईल कदाचित करता किंवा नुसता प्रपंच सुद्धा करता येईल असे करणारे शेकडो लाखो मोठ्यामधून परंतु हे दोन्ही साधनं ते म्हणायचे समर्थ असं म्हणतात तो नर भला रे भला रे भला त्याला भला म्हणायचं आणि आपल्याला आपण संसारात आलो प्रपंचाला आणि परमार्थाचं ध्येय आहे त्यामुळे प्रपंच करत असताना आपण आपली प्रकृती आपल्या हाताशी धरून काम करतो आपला स्वभाव आपल्या हाताशी धरून काम करतो आणि आपल्या प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी वेगळी आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घडत आलेली आहे आतापर्यंत आणि इथून पुढे सुद्धा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घडत जाणार आहे आणि जो प्रपंच किंवा जो व्यवहार आपण करून तो आपल्या प्रकृतीतून बाहेर पडणार आपली प्रकृती म्हणजे आपल्यामध्ये सहज निर्माण होणाऱ्या वेगळ्या वेगळ्या कृती सहज निर्माण होणाऱ्या वेगळ्या वेगळ्या कल्पना या सगळ्यांचा परिणाम आपल्या व्यवहारावर पडत असतो आणि तो व्यवहारावर पडत असताना आपण परमार्थी आहोत असं दर वेळेला भान आपल्याला राहिलंच अशी शक्यता परमार्थाचं भान आपल्या हातून कधी कधी भावनेच्या आवेगामध्ये सुटून जात आणि त्याच्यातून मग लक्षात येतं की आपण प्रपंच आणि परमार्थ एकत्र साधायचं होतं तर आताच्या काही कृती आपल्या ज्या घडल्या त्या परमार्थिक भूमिकेवर आधारित नाही त्या आपल्या प्रकृतीच्या भूमिकेवर आधारलेल्या आहेत आता जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपल्याला निश्चितच खेद होतो पण हा जो खेद होतो तो आपल्याला निराश करण्यासाठी नसून आपल्याला तुमच्या अशा प्रयोगासाठी तयार करण्यासाठी ते लक्षात ठेवा बरेचदा असं होतं की आपण काहीच परमार्थ करत नाही आणि काहीच परपंच करत नाही तशी एक निराशाच आपल्याला येऊ शकते पण आपल्याला हे समजतंय की आपण नावा तसा प्रपंच आणि परमार्थ किंवा व्यवहार आणि परमार्थ एकत्रित करत नाही आहोत ही जाणीव आपल्याला जी असते हा सल आपल्या मनामध्ये जो आतून असतो तर हा सलच आपल्या जीवनातल्या परिवर्तनाला कारण होत असतो कारण असं वाटत राहिलं तर आपण बदलतो हा ध्यास न करत आपल्या मनामध्ये अधिकाधिक दृढ व्हायला लागतो अधिकाधिक तीव्र व्हायला लागतो आणि त्याच्यातून आपल्या परिवर्तनाला ते वेदांतामध्ये ती कुंभारीची कथा आहे ती कुंभारीणी आईची असते त्या आईला येऊन एक तीव्र दंश करून तो दंश इतका तीव्र असतो इतका यातनामय असतो की ती जी आई असते त्या आईला त्या दंशाचंच एक प्रकारे अनुसंधान लागले त्या आईला असं वाटतं की हा दंश आता मला परत नको हे मला परत नाही आता याला तोंड द्यायचं म्हणून ह्या केवळ अनुसंधानाने त्या आईचं रुपांतरण घडतं आणि त्या आईचीच ती कुंभारीण बनते आणि ती उडून जाते पुढचा दंश व्हायच्या असं काय असं निसर्गात घडत नाही परंतु हा एक उदाहरण म्हणून वेदांतरी दिलेलं खूप प्राचीन आचार्य शंकराचार्यांपासून देण्यात आलेलं हे उदाहरण आहे आपल्याला जर का सहज असं राहिलेलं असेल की आपल्याला प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही एकाच दिशेने घेऊन जायचे आहे ह्या दोन्हीही तलवारी एकाच ज्ञानात आपल्याला ठेवायच्या आहेत असं जर का सहज आपण राहिलेला असेल तर दरवेळेला आपल्याला जमेलच असं जरी नसलं तरी त्या दिशेने आपली वाटचाल करतात स्वामीजींनी सांगून गेलेलं प्रपंच आणि परमार्थ आणि व्यवहाराचं जे ध्येय आहे ते खूप उत्तुंग आहे ते म्हणजे विनोबा सांगतात त्याप्रमाणे सिद्धप्रज्ञेच्या दशेसारखा आहे. विनोबा म्हणतात की सिद्धप्रज्ञ लक्षणे ही गीतेतील उभं केलेलं हे सर्वोत्तम सर्वोत्तुंग असं ध्येय आहे आणि तिथे 20%, 30%, 40% अशी उड्या मारणारे साधक आहे. स्वामीजींनी उत्तुंग ध्येय आपल्या पुढे ठेवलं आणि तिथे आपण 20%, 30%, 40%, 50%, 80% असं तिथपर्यंत आपण जाऊ शकतो आणि आपण जाऊ शकतो हा घेऊन विश्वास त्यांनी आपल्याकडे. आपण इथे स्वामीजींकडे आता सुद्धा येतो, स्वामी मकरंदनाथांकडे आता सुद्धा येतो, तर हा विश्वास हा दिलासा ग्रहण करूनच आपण त्यांच्याकडून परत जातो की आतापर्यंत काही वेळेला आपण पराभूत झालो, काही वेळेला आपल्याला जमलं, पण अजून परत प्रयत्न करू, अजून आपल्याला जमणार. त्यामुळे आपल्याला जेमतेमच जमतो, तर जेमतेम जमतो हे सुद्धा मला खूप कौतुकाचं वाटतं. कारण तसा जेमतेम म्हणजे खूप जमलं असं मी म्हणतो, कारण आपल्या प्रकृतीला आपल्याला पायबंद घालायला लागतो आणि त्याच्या आधारावर आपला परमार्थ आपल्याला टिकवायला लागतो आणि हे सगळं करणं काही एवढं सोपं नसतं आणि प्रश्न पडतो हे सगळं कशाला ही स्पीड मागत असं सुद्धा वाटत वाटायला लागतं की कशाला आपला क्रोध आवरायचा, कशाला आपल्याला लोभ आवरायचा, कशासाठी आपल्या कामधेवर आपण जय मिळवायचा असं आपल्याला वाटायला लागतं. कधी कधी याचा त्रास होतो, क्लेश होतो, पण ह्या सगळ्या क्लेशातून पलीकडे जाऊन स्वामीजींनी जर का आपल्याला ध्येय दिग्दर्शन केलेलं आहे की या दोन्हीही प्रयत्नपूर्वक एकत्रित करायचं असं झालं. आता ते कशा करायच्या याच्याबद्दल मी सांगणार नाही, कारण प्रत्येकाचं जीवन वेगळं असतं, प्रत्येकाचं स्वभाव त्याची प्रकृती वेगळी असते, परंतु आपल्या प्रकृतीच्या आधीच आपण होतो आहोत याकडे लक्ष ठेवायचं आणि त्याला परमार्थाचं वर्णन आपण देऊ शकतो का प्रत्येक वेळेला अशी धडपड आपल्यामध्ये आपण जागी ठेवायची आणि त्याच्यामध्ये निराश व्हायचं नाही. निराश झालं की समजा मग आपण आपली पुढचा प्रवास थांबून जातो, आपण बसतो वाटेत कुठेतरी सत्कर मारून आणि पुढे नाही जाणार आहोत. अशा स्थितीत आपण कधीही सापडायचं नाही, आपण जिथे असून तिथून अधिकाधिक पुढे जाण्याचा असा प्रयत्न करत ते आहे. पुढे अजून सरकारचं ते नाही म्हणणार, तुम्ही सरकार तरी चालेल ना, परंतु असं म्हणणं मला कळत स्वप्रश इकडे काही सांगाल प्रत्येकाला आपण तसं परमार्थन प्रपंचासारखं की आपण खूप करतोय असं वाटतं. स्वामींना ते शिक्षक नाही, स्वामींना आपलं शिक्षक नाही त्यामुळे आपल्याला जेमतेम जमतोय हे खूप छान, जेमतेम जमतोय त्याच्यातून अजून थोडा जेमतेम जमतो, अजून थोडा असं होत आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत आपण बऱ्यापैकी त्या दशेपर्यंत पोहोचलेले असो असं मला वाटतं. आणि दुसरा भाग असा आहे की त्यातही व्यवहार थोडी कमतरता जाणवते अशा वेळेला एक सगळं कसे जमवावे, तर व्यवहारात सुद्धा कमतरता जाणवतात, पण व्यवहार हा काही शेवटपर्यंत आपल्याला होणारी गोष्ट आपल्याला सगळ्यात शेवटी आपला सांगाती कोण असेल तर ते म्हणजे आपला परमात्मा आपल्या हात असेल ते स्वामी ते सत्य. त्यामुळे प्रपंच व्यवहार थोडासा कमी जमला आपल्याला, जगाच्या दृष्टीने आपण थोडे वावळत ठरलो व्यवहारामध्ये, तरी त्याचं खूप दुःख वाटण्यासारखं काही नाही, कारण चांगले हुशार हुशार असणारे सुद्धा कधी कधी वेळे ठरतो. त्यामुळे तो व्यवहार जो आहे तो व्यवहार हा सुद्धा फसवा फसव काय नाहीये, तर स्वामीजी दिलेलं परमार्थाचं ते आपल्याला कधीही फसवणार नाही. स्वामीजी जे सांगत की तू भीष्म स्वरूप आहेस तर तू कोण नाही हे जे त्यांनी सांगितलं, तर ते आपल्याला कधीही स्वप्रामाणिक सल्ला देणार नाही, ते कधीच आपल्यापासून दूर जाणार, कधीच आपली प्रसारणा करणार. त्यामुळे थोडा व्यवहारात थोडी कमतरता जरी असली तरी परमार्थात आपण कमतरता नाहीये ना एवढं आपण बघत राहतो, कारण आपल्याला व्यवहारापेक्षा सुद्धा शेवटी परमार्थच करायचा, व्यवहार सगळा कमी पडतो. पांडवांचं सदेह वैकुंठ सदेह स्वर्गामध्ये जेव्हा आगमन झालं तेव्हा सगळ्या गोष्टी पडत पडत काहीही शिल्लक राहिलं, त्यांचे सगळे अलंकार गेले, त्यांची सगळे अयोध्या गेली सगळं पडत 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 गेलं आणि ते फक्त काही नाही सगळे प्रसन्न होऊन त्यांनी स्वर्गाच्या दरबारात प्रवेश केला अशी महाभारतामध्ये अंतिम कथा आहे जेव्हा त्यांनी देहत्याग झाला पांडवांचा आणि युधिष्ठिराचं फक्त एक बोट घेऊन पडलं नरोवा सुंदरोवा असं त्यांनी एक ध्यान केलेला होता धरणजी युद्धामध्ये त्यावर पण बाकी काही करणार नाही व्यवहार काही बरोबर नाही आणि आत्मदर्शन मात्र शेवटपर्यंत बरोबर ओम करतो स्मर कुतो उत्तम स्मर असं योगिषदांनी सांगितलं तसं शेवटचा स्मरण जो आहे स्मरण जे आहे तर ते फक्त आपल्या बरोबर त्यामुळे प्रपंचात व्यवहारात फरस आपण कमी पडलेले असलं तरी काही फिकीर नाही काही वांधा नाही परमार्थाचं ध्येय अखेरपर्यंत आपल्या हृदयाशी कवटाळून जर का आपलं राहिला असेल तर आपण बाजी मारतो स्वामीजींना तेच जास्त पाहिजे आणि ते आपल्या तरी जमलं असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्या वाट्याला आलेली कर्मे करताना स्वभंचे किंवा नामाचे अनुसंधान संपूर्ण राहत कितीही प्रयत्न केला तरी पावलोपावली विसरायला तेव्हा हे अनुसंधान शिकवण्यासाठी काय करणे अगत्य आहे याचं उत्तर खरं जास्त नाही घेऊ शकणार कारण माणूस अनुसंधान पावलोपावली जात असत त्यामुळे पण आपलं अनुसंधान बिघडतंय हे कोणाला कळतंय एवढा मात्र एक प्रश्न विचारण्यासारखा आपण कोणी बाहेरून आपल्याला सांगत नाही 10 मिनिटं अनुसंधान ते आपल्याला आतूनच कोणीतरी सांगत आतून कोणीतरी म्हणजे कोणीतरी वेगळा कोणीतरी अपरिचित व्यक्ती नाहीये सगळ्यात परिचित असलेली व्यक्ती ते म्हणजे आपणच स्वतः आतून आपल्याला एक नकळत इशारा मिळतो कधीतरी की व्यवहार करता करता आपण या व्यवहारात इतके दूध येऊन राहिलो इतके बुडून राहिलो की काही अनुसंधान वगैरे परमार्थ विसरूनच गेलो पण विसरून गेलो पण त्या विसरून जेव्हा गेलो तो जो कालावधी होता त्याचा सुद्धा एक साक्षी होता आपलं विसरणं सुद्धा आठवणारा कोणीतरी एक आपल्या हात होता आणि त्यांनी पुन्हा आपल्याला जागा करते आपण ध्यानाला बसलो नाही का आपण कधी कधी विचारांच्या इतके आधी नव्हतो की विसरून जातो ध्यानाला बसलो का विचाराला बसतो आणि एकदम जागेवर कोणीतरी थप्पड मारावे थोडं आज सर थोडं तिकडे थोडं पुढे तर आपण आठवलो आठवलो परमात्म्याला अनुसंधान राहिलं आणि आपलं अनुसंधान बिघडलं आपण सर पडला आपण प्रकृतीच्या आधी झालो काही का आठवडा आणि विसरण या सगळ्यांची नोंद घेणारा अजून एक कोणीतरी आला आणि त्याला तुमचं आठवणं पण कळलं आणि त्याला तुमचं विसरणं पण कळलं आणि त्याच्यापर्यंत आपण पोचुका नको असं करत आपलं अनुसंधान होणारच आपण प्रकृतीच्या पायी होणारच प्रकृतीच्या अधीन होणारच पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं अनुसंधान बिघडलं होतं हे आपल्याला परत कळत आपल्या विसरण्याचं अनुसंधान कोणाला तरी लागून राहतं आपल्या आतला तो प्रभू आहे आपल्या आतला तो मी आहे आणि तो मी आपल्या सद्गुरूंनी प्रभावित केलेला सद्गुरूंनी आशीर्वादित केलेला त्या मीचा आता आपण आता अवहेर नाही करायचा त्या मीची अशी अवहेलना नाही करायची जो आपल्याला अनुसंधान बिघडलं हे दाखवून देतो तो स्वामींचाच आवाज आहे जो आपल्या सद्गुरूंनीच आपल्याला दिलेली साध आहे हे लक्षात ठेवावं त्यामुळे जेव्हा अनुसंधान बिघडेल आणि परत येईल तेव्हा आपण स्वतःला खूप भाग्यवान समजावं की अजूनही स्वामीजी मला हात मारत अजूनही ते मला साथ देत असं जर का झालं तर ह्या एका कुटुंबाने आपण बाहेर पडतो ती काय आहे म्हणजे अनुसंधानच पाहिजे. ती गोष्ट झाली अनुसंधान नको असं करायचं. मला कळतंय माझा अनुसंधान लागत नाहीये तर हेच करणारा जो आहे तो स्वामीजींचा थोडा आहे. ती स्वामीजींची साक्ष आहे, ते स्वामीजींचं अस्तित्व आहे आपल्या अंतःकरणात. तर त्याची ओढ लावून म्हणजे मग या सगळ्या ओढाखालीमधनं आपण आपल्या स्वतःला सोडून घेऊन आणि जितका वेळ अनुसंधान टिकेल त्या आनंदाची प्राप्ती करून घ्या. आणि जेव्हा अनुसंधान बिघडल्याची जाणीव होईल तेव्हा सुद्धा कृपेची प्राप्ती करू. तेव्हा आपल्या लक्षात येईल की शेवटी मी कितीही गहन निद्रेत गेलो तरी स्वामीजी मला जागा करतात तर असं लक्षात. आणि याच्यातून म्हणजे जी धर्मेल आहे त्या धर्मेची आपण जास्त स्थिर भूमिकेवर आपली कल्पना करू शकते. अनुसंधान बिघडलं तरी आपण थांबावून जाणार नाही, पोहोचवून जाणार नाही. हा अनुसंधानामध्ये त्याचा प्रयत्न होतो. ते टिकवण्यासाठी काय करणे काही असं वेगळी कृती करायची नाही. फक्त आतून स्वामीजींची आपल्यावर जी कृपा आहे त्याची पुन्हा एकदा जाणीव लखलखीत करायची. पुन्हा त्या राख बसलेले निखारे असतात त्या राख बसलेल्या निखाऱ्यांवर फुंकर मारायची आणि ते निखारे रखरखीत करायचे. सर्व चमत्कार करता येतात पण भगवंताला शरण जाणं फार असं श्री नंदोलेकर महाराजांचं वाक्य. आणि संपूर्ण शरणागतीशिवाय परमार्थ साधने किंवा आत्मदर्शन होणे शक्य नाही किंवा ही शरणागती कशा दिसत. सर्व चमत्कार करता येतात पण भगवंताला शरण जाणं फार असं श्री महाराजांचं वाक्य आहे. हे खरंच आहे. आणि आपण कुणी कुठले चमत्कार करण्याच्या विचारात आता सध्या तरी काही होत असं मला वाटतं. काहीतरी चमत्कार करावा, एकदम त्याला गुप्त करावा आणि त्याला पुन्हा प्रगट करावा असं काही आपल्याला उपयोग करायला सध्या वेळच नाही. असंही काही चमत्कार असतील पण भगवंताला शरणदार हा हे जे महाराजांचे वाक्य आहे ते चमत्काराचा भाग आपण सोडून देऊ पण मुळातच भगवंताला शरणदार फार मुळातच सगळ्यात आणि त्याच्याशिवाय परमार्थ साधणं हे तर अगदीच. परमार्थ साधणं म्हणजे परमार्थाच्या अंतरंगात शिरणं हे फार आहे. परमार्थ साधू शकतो असं म्हणजे बाह्य अंगाने परमार्थ जो आहे आपण ठराविक वेळी केंद्रात येऊ शकतो त्याला प्रवचनाला पर्यंत असं होतं की परमार्थ जो सामूहिक परमार्थ असायचा जो साधतो करताना काही मंडळी जी आहेत तर काही मंडळी एका विशिष्ट अंतरापर्यंत त्या परमार्थामध्ये उतरू इच्छित असतात आणि त्याच्यापुढे येऊ इच्छित त्यांना असं वाटतं हे सगळं ठीक आहे स्वामी सांगतात ते आणि इकडे येणारी काही खूप जण आहेत जे प्रत्येक दिवस रात्र केंद्रात असतात त्यांचं ठीक आहे पण आपण इतकं नको काय. आपण म्हटलं थोडं जाऊ तलावाच्या काठी थोडं अंगावर पाणी ओढेल तेवढं येऊ पडत असं जोपर्यंत चालू असतं तोपर्यंत आपण परमार्थाच्या केवढ्याच परिघाला स्पर्श करतो आणि घेतात आणि ते सुद्धा वाईट नाही. त्याबद्दल मी कुठल्याही प्रकारे असं काय म्हणायचं निंदा व्यंजन असं बोलत नाही. त्या परिघापर्यंत आपण पोचलो हे सुद्धा आपलं भाग्य आहे परंतु त्याही परिघाच्या आत अजून काहीतरी शिरण्यासारखा आहे, अजून काहीतरी उतरण्यासारखा आहे असं सुद्धा आहे आग्रह आणि तो आपल्याला म्हणावाच राहतो. आपण तशा प्रकारे परमार्थ करावा कारण मगाशी सांगितलं तसं की मी किती परमार्थ कराल याचं स्वामीजींनी इतकं उदात्त ध्येय ठेवलंय की ते आपल्या आता आपल्या दृष्टोत्पत्तीतच नाही आपल्या दिसतच नाहीये. मग ते जे ध्येय आहे तिथपर्यंत जर का पोहोचायचं असेल ते म्हणजे अंतिम शरणागती. तर ती शरणागती ही खरोखरच खूप ही असामान्य घटना आहे असं मला वाटतं. आपण कसे शरणागत होऊ शकतो कोण भगवंत कधी कोणी पाहायला हवा होऊ शकतो. शरणागत व्हायचं म्हणजे काय व्हायचं त्याला हे काय साधा विषय नाहीये. शरणागती हा मला असं वाटतं की सगळ्यात गंभीर विषय परमार्थ. आपण संतांना शरण जायचं असेल तर आपण केवढे अडचणीत सापडतो. संतांच्या प्रकृतीच्या सुंतार्यात आपण किती सापडतो आणि त्यांना शरण कसं जायचं हेच आपल्याला कळत असतं. स्वामीजींवर आमच्या इथे येणारे कितीतरी साधक रुसायचे स्वामीजींवर त्यावेळेला. आपण तसेच संतांवर रुसू शकतो. आपण आपण जर काही त्याच्यावर रुसत असू तर आपण तर शरणागत होऊ शकतो का? आपण त्यांना आपल्यासारखेच मानतो, आपल्यासारखे देहधारी दिसतात म्हणून त्यांना आपल्यासारखं मानणं हा त्यांच्यावर आपण केलेला केवढा पण मोठा अन्याय आहे. आणि असं आपण करत राहतो त्यातून शरणागतीचा रस्ता हा खूपच दुःख आहे. कारण शरणागतीमध्ये शेगडी तुटवण्याचं पारंभी तुटव, परंतु ती प्रकृतीच्या अधिक होणारच नाही असं सारखा निर्धार करावा लागतो. एक दिवसाच्या निर्धाराने काही घडत घडत पण तो कायमचा निर्धार करावा लागतो. आणि तो निर्धार घडणं हे कर्मकठीण. कर्मकठीण म्हणजे करण्यास कठीण पण अशक्य नाही असं. हे कठीण आहे पण हे अशक्य नाही असं घडलेलं आहे आपल्या समोर इतिहास. आपल्या समोर पाहिलेलं आहे की शरणागती कशी असते. अहम वाचा चित्त अंग सर्व भावानी आपल्या सद्गुरूंना शरण जा. आपल्या संपूर्ण भावविश्वामध्ये सद्गुरूंना सामावत राहते, साठवत राहते, पुन्हा पुन्हा त्यांचं आपल्या भावविश्वामध्ये अवतरण घडवत राहते. हा शरणागतीचा अंतरंग रस्ता आहे, मार्ग आहे. आणि त्याच्यावर आपण वाटचाल करतच करायची तर पण ती इतकी सोपी नाही. कारण आपली प्रकृती आपल्याला सतत फसव. आपण आपल्या प्रकृतीतूनच सत्तांचं दर्शन करतो. भगवंत तर आपल्याला माहिती, भगवंताची मूर्तीला काय शरण करा. मूर्ती बोलत नाही चालत, परंतु पुणेरी भाषेत बोलतोय. परंतु त्यांनी आम्हाला दाखवलं भगवंत म्हणजे कोण असतो, कुठे असतो, त्याची जागा काय तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या हृदयामध्ये आणि तुमच्या चिराकाशामध्ये त्याची जागा राखतो ती आणि त्याचा ध्यास घ्यायला सांगितलं. हे त्यांनी आमच्यासाठी केलं आणि त्याच्यासाठी ते पुन्हा पुन्हा आपल्याला प्रोत्साहित करतात. ते जे ते प्रोत्साहन देतात त्या प्रोत्साहनाला पाठिंबा देणं हे आपलं काम आहे. आणि त्या पाठिंब्यातूनच आपली शरणागतीची वाट हळूहळू मोकळी होत असते. आपल्या प्रकृतीचे अडथळे भरपूर आहेत, त्या अडथळ्यांसहित त्यांच्यावर अटी कटी विरहित विना अट अनकंडिशनल असं भाव राखणं, प्रेम करणं हे आपल्याला पहिल्यांदा साधायला पाहिजे. काहीही मनात कितीही गंभीर विकल्प आला तरी तो विकल्प सुरासारखा आपल्या अंगावर प्राप्त. अशा एका दृढ अशा मानसिकतेमध्ये आपल्याला प्रवेश करण्याची गरज असते. स्वामीजींच्या सहवासात हा प्रवास अधिक सुकर होऊ शकतो. हा क्लेशकारकच आहे नक्की सांगतो. आपल्या प्रकृतीशी झुंज आपल्याला घ्यावी लागते पण सद्गुरूंच्या संतांच्या सहवासामध्ये तो शक्य होतो. अशक्यता त्याचे निवडतात, शक्यता वाढते. आणि तसं आपण करत राहायला पाहिजे. तेव्हा ही शरणागती कशाने झाली, याचा काय विधी आहे, त्याचा कुठलाही मार्ग शरणागतीचा अमुक एक दोन तीन चार असं कुठलं व्हॅल्यूच नाही. शरणागती शरणागती ही आपल्या हृदयात निर्माण होणारा आपल्या सद्गुरूंविषयीचा निर्मळ भाव याच ठिकाणी घडलेली आहे. आणि तो निर्मळ भाव होण्यासाठी कुठली आचारसंहिता सांगेल अशी नाही सांगताय. आपण जसे आहोत तसे आहोत तिथे आपल्याला हा शरणागतीचा अभ्यास करावा लागेल. विकल्प विरळ विकल्प शून्य असं होऊन आपल्याला परमार्थ करावा लागेल. आपण आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी विकल्प बाळगेना असं ठरतो की आपल्या अवतीभोवतीच्या लोकांच्या विशेष विकल्प बाळगेना क्रांती होत खूप मोठा विकास होतो. हा खूप मोठा विकास आहे. हे अगदी टोकाचा भाव आहे. संपूर्ण शरणागती हा मला टोकाचा भाव आहे अशी घडल्यानंतर माणसाचं म्हणजे जिवंत राहण्याचं प्रयोजन असतं आणि ज्यासाठी तो जिवंत आहे ते साध्य जात. तसा आपण आपल्याला आपल्या अपेक्षा स्थितीत आपल्याला मिळू शकते, शरणागती आपल्याला प्राप्त होऊ शकते, आपल्या प्रकृतीतून आपण संतांकडे पाहणं सोडून दिलं पाहिजे. प्रकृतीच्या पलीकडे जाऊन जर का आपण आपल्या सद्गुरूंचं दर्शन घेऊ शकतो तर ह्या रस्त्यावर आपण निश्चित अग्रेसर राहू असं मला सद्वत आदित्य ऋषी अभंग सेवा असा
शुक्ती वयाच्या मुबारक आणि काही साधन होत नाही असे सांगून ते काशींनी अरण्यात जायला तेव्हा गायत्री देवी त्यांच्या समोर प्रगट झाली. त्यांनी तिला विचारले कोण आहे. ती म्हणाली मी गायत्री. त्यावर ते तिला म्हणाले आता काय उपयोग माझे आयुष्य तर संपत आले आहे. त्यावर ती म्हणाली मागे वरून पहा. त्यांनी मागे वरून पाहिले तर बापाची 21 कुंडे जळताना दिसली. या गोष्टीवरून मला असे जाणवले की या थोर बुद्धीची जर ही स्थिती तर माझ्यासारख्याची काय करणार. फक्त त्यांची माझी मी बरोबरी करीत नाही हे लक्षात घ्यावे. सहज मनात आले आपल्याला या उरलेल्या आयुष्यात आत्मानंदाची थोडीशी तरी अनुभूती येणार का. माझी स्वतःची बाबाजी कितीतरी कुंडे जळायची बाकी उरली असती. ते देवच जाणे काही चुकले असेल क्षमा करावी. ते खरं आहे की विद्यारण्य स्वामीजींच्या चरित्रामध्ये असं झालं त्यांनी वृद्ध होईपर्यंत उपासना केली. आणि उपासनेने काही साध्य होत नाही असं पाहून निराशेने ते अरण्यात जायला निघाले ही गोष्ट आहे. त्यांनी उतार काळ पर्यंत साधना केली हे खरं आहे. विद्यारण्य स्वामीचं पंचदशिका त्यांनी पंचदशी नावाचा जो ग्रंथ लिहिला 15 प्रकरणांचा त्याच्यातली 10 प्रकरण मला असं वाटतं की त्यांनी आणि उरलेली 5 प्रकरण त्याच्या शिष्यांनी केली. म्हणजे त्यांचं जीवन परिपूर्ण अशांतीने झालं की पंचदशी सारखा ग्रंथ नुसता त्यांनी लिहिला नाही तर त्यांच्या शिष्याकडूनही त्यांनी शिष्याच्या प्रज्ञेने शिष्याने अर्थात विद्यारण्य स्वामींच्या पुढेही त्यांच्या शिष्यांनी उर्वरित काम केलं. अशा प्रकारची कृतार्थता विद्यारण्य स्वामीजींना प्राप्त झाली. त्यांनी पंचदशी देखील त्यांच्या पुढच्या वयामध्ये ज्ञानप्राप्तीनंतरच त्यांनी पंचदशी ग्रंथ लिहिला आणि ज्ञानप्राप्तीपर्यंत वृद्ध होणं हे तितकं आश्चर्याचं नाही. स्वामीजी म्हणायचे की ऋषी मुनींच्या नाभ्या आणि केस जे इथे वाढेपर्यंत त्यांनी साधना केली तर इतके वाढेपर्यंत आणि नंतर पांढरे होईल तर पांढरी दाढी ती बरोबर टँकर काल पोहायला गेलो तेव्हा फार मस्त दिसतो तुझे केस मस्त पांढरे झाले. आमच्या म्हणाले तुमची दाढी झाली पाहिजे. असे केस पांढरे झालेली व्यक्ती ही ज्ञानी. केस पांढरे होईपर्यंत ज्ञानी होणं हे स्वाभाविक किंवा सर्वच आहे. केस काळे असताना ज्ञानी असण्याची अपेक्षा जरूर. स्वामीजी आमच्याबद्दल असं म्हणायचं की त्या मुलांचे जरा केस पांढरे व्हायला पाहिजेत, म्हणजे तो केंद्र विश्वास असं म्हणायचं, आणि तोपर्यंत मला राहायचंय असं ते म्हणायचं. थोडक्यात मला असं सांगायचंय की विद्यारण्य स्वामीजी वृद्धापकाळी त्यांना ज्ञान झालं हे स्वाभाविक आहे, हे तर अस्वाभाविक काही नाही. सतू दीर्घ काळ नैरंतरी सत्काराचे दृढभूमी असं घेत आहे. ही उपासना दीर्घ काळ निरंतर अशी करायची असते आणि ते निराशेने अरण्यात जायला लागले असं जे त्यांच्याबद्दल सांगितलं जातं ते म्हणजे संसाराच्या उदासीनतेने ते अरण्यात गेले. संसाराच्या बाबत नैराश्य भावनेने ते अरण्यामध्ये गेले आणि संसार असं 60 वर्षापर्यंत गेल्यानंतर संसारामध्ये नैराश्य पाळगण हा अधिकार आहे. आणि तो तसा पाळगावा त्यांनी, नाहीतर आपले पांढरे झालेले केस काळे करून मिशा देखील काळ्या करून अशा धारदार तलवारी मिशा काळ्या करून आपण अजून तरुण आहोत असा अनुभव घेण्याच्या ऐवजी तोपर्यंत पांढरे केस झालेले आहेत, आता काळ्या केसांची उमेद सोडून देऊन थोडासा नैराश्य बोध यायला देखील हरकत नाहीये. जे जीवन जगलेलं आहे तोपर्यंत त्यांनी किती काळ या सगळ्यामध्ये लक्ष घालणार हा खरं म्हणजे प्रश्न आहे. आणि संसार जोपर्यंत आहे तोपर्यंत संसारातले जे प्रश्न आहेत ते तुमच्या मागे हात धुवू लागतात. कसे लागतात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपले प्रश्न सोडवले तर आपल्या मुलांचे प्रश्न सोडवतो, मुलांचे प्रश्न सोडवले आपल्या नातेवाईक आपल्या नातवांचे प्रश्न नातवंडांचे प्रश्न सोडवतो. पण संसारातून माग माघारी फिरत नाही. आता संसारात उदास वृत्ती येणं आणि अरण्यात निघून जाणं हे भाग्याचं लक्षण आहे. आणि ज्या वेळेला त्यांचं तसं झालं त्यावेळेला त्यांनी मागवून पाहिलं काय तरी देवीच्या कृपेने, तर त्यांची सगळी बाबाची 21 मुलं जणत आणि ती त्याच्यात काय चुक आहे. सध्या नैराश्यबोध आल्याखेरीज सगळी बाबाची कुंडलं जळतील कशी. त्यामुळे ही गोष्ट तर अगदी बरोबर वाटते, स्वाभाविक वाटते. आपल्याला जर तसा नैराश्यबोध आला नसेल तर त्याचा अर्थच असा आहे की आपलं काहीतरी जगायचं अजून बाकी आहे. स्वरूपानंद वयाच्या 34व्या वर्षी जगन माऊलीला म्हणतात की अजून मतकर्मांची राख झाली नाही की काय, की होणं गरजेचं आहे. घरवणी वेचे स्तरे भोगे प्राचीने पुरे आणि नवे सवन उपकरे काहीची करू, ऐसी कर्म साम्य दशा होय जेथ विदेशा तेथ श्री गुरु आपैसा भेटे तिला, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. धरवणी याचा अर्थ आपण किपाट ठेवलेलं पाणी, जे गुरुवारी संध्याकाळी पाणी येणार नाही किंवा दिवसभर पाणी येणार नाही गुरुवारी करून ठेवलेलं असतं ते सगळं पाणी संपलेलं आहे. आणि आता कुठंतरी इकडं ठेवलेलं बाटलीमध्ये वगैरे तेही संपलं, समजा ते देऊन टाकलेलं आहे. भोगे प्राचीने सरे आणि नवे तवन उपकरे काहीची करू, शुक्रवार सकाळपर्यंत आता घराला पाणी येणार नाही. ते पाण्याचं जसं सांगितलं तसं प्रार्थनाबद्दल या जन्मामध्ये जे लोक जायचे होते होण्यासाठी दिलेले होते त्याचा साठा मीच केलेला होता. तर तो कुटुंब झालेला आहे, ते सरलेलं आहे आणि भोगांचा साठा जन्मता जो मला तो संपला, पण नवीन कर्म करतो त्याचे नवीन भोग परत परत आपल्याला जन्मासतात, तर ते देखील संपलेले आहे आणि आता अशी स्थिती झालेली आहे की कर्म करतो आहे पण त्याचा जो परिणाम आहे तो विपाकाप्रमाणे त्याचं फळ आताही नाही आणि पुढेही नाही, कारण तो सर्वारंभ परित्यागी झालेला आहे. म्हणजे कर्म करण्याच्या आरंभीच मी फेल नाही, सर्व आरंभ म्हणजे कर्माचाही आरंभ करायच्या आधी बोधच आहे, त्यामुळे ते कर्म जे काही निर्माण करेल प्रतिक्रियेनी फळ म्हणून, प्रत्येक कर्म प्रतिक्रियेनी फळ एक देतच असत, क्रिया प्रतिक्रिया न्यायाने, तर त्या न्यायानी ते देहाला मिळत असताना देखील मी देह नाही अशीच भावना असल्यामुळं तो त्या कर्मातून सुटलेला आहे, त्यामुळे आता नवीन काही निर्माण होत नाही. याला ज्ञानेश्वर महाराज कर्म साम्य दशन असं आणि त्यावेळेला परमात्म्याचं स्वरूप समजतं, त्यावेळेला सद्गुरु भेटतात, याचा अर्थ त्यावेळेला अनुग्रहाचा खरा अर्थ उमटतो. त्याच्या आधी सद्गुरु भेटलेले असतात, त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना केलेली असते, पण प्रत्येक शिष्याला अशी इच्छा असते की माझे सद्गुरु काय आहेत ते मला कळावं, कारण ते देहाच्या आत आहेत, किती आत किती खोल किती गंभीर किती अगाध त्याचं नक्की स्वरूप काय आहे ते आपल्याला कळावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. ते कुठं असतात, त्यांचं मन कुठं असतं, त्यांची बुद्धी कुठं असते, ते कुठं वास्तव्याला असतात, ते अचानक समजतं त्या वास्तव्याच्या ठिकाणी आपणच जाऊ, आपण त्यांच्या स्वरूपाच्या मोठ्याशी एकरूपता असतात. आणि तेव्हा मागं म्हणून पाहिलं एवढी मोठी चाल करून आलेलो आहे, तर सगळी पाप जळून केलेली आहे असं लक्षात येईल. तुकाराम महाराज म्हणतात चाल मागे नको पाहो तुझं समान आम्ही आहो, आता तू केवळ चालत राहा मागं पाहू देत नकोस, जी पाप आहे ती धडाधड जळून केलेली आहे संपून केलेली आहे. ती कशामुळे संपून केली, तर त्यांचा त्यांना निर्माण झालेल्या नैराश्य बोधामुळे ती जळून केली. अरण्य हे उपलक्षण समजा, तुम्ही घरात राहिलात तरी चालेल, अरण्यात गेलात तरीही चालेल, पण अरण्यात जाऊन तरी करणार काय, जेवण खाण वास्तव्य एखादी झोपडी तर बांधावी लागेल, पाणी तर कुठून तरी आणावं लागेल, स्वयंपाक तर करायला लागेल, त्यामुळे राहा घरात, केस पाठरे झाले तर राहा घरात, पण आता तुम्ही या काळच्या सोडा, आता तुम्ही जरा नैराश्य बोलण्याने राहा. विद्यार्थ्यांना स्वामी निघून घ्या, तसं निघून जाऊ शकतो एखादा. त्याने प्रश्न तर असा विचार केला आहे, सहज मनात आहे की आपल्या या उरलेल्या आयुष्यात आत्मानंदाची निश्चित तरी येणार आता, जेव्हा ती जळतील तेव्हा ती अनुभूती आली समजा. जेव्हा तुम्हाला या थोड्याशा उरलेल्या आयुष्यामध्ये फक्त हवा आहे, तसं तर सगळे म्हणतात की ध्येय म्हणून तोच हवा आहे, पण वागत मात्र तसे नाही. आंतरिक रोजच्या गरजा आणि रोजचे विषय वेगळे असतात आंतरिक, आणि स्थूलत तर निश्चय त्याचा तेच हवं असं असत, एक जी एका येदा आघाडीची क्रांती तर ती आघाडी क्रांती नसते. रोजच्या दिवसामध्ये जे सगळं क्रांती म्हणून म्हटलेलं आहे ते सगळं खरं असतं त्याच्या बाबत. आणि तो म्हणतो की अजून होत कसं नाहीये, होत कसं नाहीये, वय पुढे जात कधी होणार कधी होणार. स्वामीजी सांगायचं की हे साठ म्हणायचं, साठचा उभं आपण जगून गेलेले आहोत असं समजून घ्या. वातावरण मला अजून जपलेच नाहीये, माझी 61 पूर्ती केली, पण हे जमवणं आवश्यक आहे. आणि साठ साथीला बुद्धी नाही, म्हणजे संसारातली बुद्धी नाही माही, साधी बुद्धी नाही जी म्हण सर्वांनी त्यांना आता व्यवहारातलं काही समजू नाहीये, आता आम्ही पाहणार आहोत असं आपल्या मुलांना स्वाभाविक वाटत. आता हा काय सल्ला देणार, आता मी करणार आहे. तर आता साधी म्हणजे जे काही किडीच इत्यर्थ झालेलं असतं, आपण पुढे गेलेले असतो, त्यामुळं जगामध्ये असणारं जे चालू ज्ञान आहे किंवा आधुनिक विचार आहे किंवा अभिनव विचार आहे किंवा आता चाललेल्या घडामोडी आहेत, त्याच्यापासून साठीचा पुढचा मनुष्य हा किंचित पिढीच्या अंतरामुळं माग असतो. त्यामुळं जे नंतर जे लोक असतात, तरुण असतात, तर ते कुठे नाशी म्हणणार नाही तर काय म्हणते, नाशीच असते आणि तशी व्हावी. आणि परमार्थाच्या बाबत मात्र सत्यच असत. असं जर काही झालं तर हरकत काय आहे. बुद्धी नाही असं कोणी म्हणायच्या ऐवजी आपण आपल्या बुद्धीने संसारात तसं ढवळाढवळ करूच नाही ना, नाही झाल्यावर म्हणजे कोणी म्हणणारही नाही. तर आपलं आता उरलेलं जे आयुष्य आहे ते आयुष्य अशा प्रकारच्या एकाच टोकाने जर राहायचं ठरवलं तर मला असं वाटतं की असा पूर्ण प्रयोग करून जरा मागवून पाहिलं तर एक बळाचे निवडले जे उगमाकडे पोहोच गेले, पाण्याच्या उलट्या बाजूने पोहणं फार अवघड असतं, धारेच्या विरुद्ध पोहतात ते. जे वाहत्या पाण्यात कधी ना कधीतरी उडी मारून धारेच्या विरुद्ध पोहायचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी, अगदी कॅनॉलमध्ये देखील नाही, नदीमध्ये नाही. तुम्ही हात पुष्कळ मारता पण इतकं भर देखील पुरण्या अशी परिस्थिती असते. पण समर्थार्थ म्हणतात की ते उगमाकडं पोहत गेले, कारण बळ होत त्यांच्या ठिकाणी. संसाराचा जो ओघ आहे तो ओघ वाहून येत होता, पण ते उगमाच्या दर्शनाच्या आस धरून उगमाकडे गेले असं समर्थ म्हणतात. उगम दर्शन पावन झाले तीर्थरूप, आणि उगमाचं दर्शन झालं आणि गेल्या श्रमांचं जीत झालं असं त्यांना म्हणते. आपला उगम जिथून झालेला आहे त्या परमात्म्याला आपण प्राप्त झालो. आपला उगम इथून झालेला आहे पण वाहतो इथून इथे असावं. आपला उगम मेंदूच्या ठिकाणी आहे जाणीवेचा, पण वाहतो आहे देहाच्या ठिकाणाहून, इंद्रियांच्या ठिकाणाहून आणि बाहेर तो उलटा फिरवला आणि उगम दर्शन घेतलं. आणि उगम दर्शनाचे पावन दीर्घ रूप आपण आहोत असा स्वभाव झाला. उगमाचं दर्शन झालं, उगमा पहिलीकडे गेले, तेथोनी परतोनी पाहिले तो पाणीचं आटले काही नाही असं समर्थ म्हणतात. उगमाच्या पलीकडे गेलं आणि तिथून मागं वळून जरा पाहिलं तर
कसला विरोध, कसली इंद्रिय, कोण विषयांकडे घेऊन जात होत आणि बाहेर विषय ते काय होते ते सगळं संपून घेत. पाणी आटून घे असं विद्यारण्य स्वामींचं पाणी आटून घे. आपलं पाणी अजून शिल्लक आहे. शब्द जेव्हा असेल त्याचा तुमच्या वयाशी संबंध आहे आणि वयाशी संबंध नाहीये, कारण आतून तुम्ही किती हिरवे आहात त्याच्यावरच सगळं अवलंबून आहे. संसाराबद्दल तुम्ही किती उत्सुक आहात याच्यावरच सगळं अवलंबून आहे. ते जर तसेच असाल तर मग आयुष्य पुढे गेलं तर जाणारच नाही. जन्माला आला की जन्म तारीख नक्की होते आणि पुढच्या तारखा पडतच जाणार आहे, वर्षही उलटच जाणार आहे. त्यामुळं त्याला तर काही थांबणं नाहीये. त्यांनी म्हटलंय माझी स्वतःची पापाची करायची पापी होती असती ते पडत आहे. खरंच आहे. विद्यारण्य स्वामींची पापाची एकवीस सुंदर जगताना दिसली. त्यांना याचा अर्थ ही असाच आहे की पाप आणि पुण्य हे पैवत आहे, त्या दोन्हीपासून ते मुक्त झाले. मी देह या भावनेपासून मुक्त झाले. गायत्री त्यांना प्रसन्न झाली इतकी साधना ही गायत्री त्यांना प्रसन्न झाली. आपल्यालाही गायत्री प्रसन्न होईल की आतापर्यंत अनेकांना प्रसन्न झाली. परमात्म्याच्या प्रसन्नतेने परमात्मा ज्ञान मिळत असत. यमे वैशा वृणुते तेन लभ्या असं उपनिषद म्हणत. परमात्मा प्राप्ती स्वबळावर स्वकर्तृत्वावर होतच नसते, तर स्वबळाचा किंवा स्वकर्तृत्वाचा अहंकार ज्या क्षणी संपतो तिथं परमात्माच प्रकट होतो. परमात्म्याच्याच कृपेनी परमात्म्याची प्राप्ती होते. आपल्याही बाबतीत हे खेळ आणि तिथं थोडी अनुभूती आणि अधिक अनुभूती असं काही नसतं. आपली जी थोडी अनुभूती आहे ती थोडी अनुभूती ही आपण जपून ठेवा. या हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये मखमली पेटी ही बंद करून ठेवा. ती साधी विखोरी जाऊ देत नाही. किती साधकांच ध्यान चांगलं होत मला म्हणजे मात्र सांगतात ध्यानामध्ये सगळं विसरलं जात तेही त्यांचं. ध्यानामध्ये परमशांतीचा लाभ झाला असं त्यांचं होत. विचार नाहीसे झाले आणि विचार नाहीसे झाल्यानंतर तो चुकला तो देहरहित काही एक शांत सुख ज्याला म्हणून अशा स्थितीचा अनुभव करता झाला. इथपर्यंत इथं बसलेले त्यांच्यापैकी अनेक जण गेलेले आहेत. फक्त हे जे सुख आहे ती जी निस्तरंगता आहे त्यावेळेला अनुभवलेलीची देहरहितता आहे ती नंतर श्रद्धेने व्यवहार करत असतानाही आपण देह नाही अशा रीतीने जपली पाहिजे. आता मी माझे साधन वापरतो आहे, देह वापरतो आहे, वापरतो आहे म्हणजे माझं साधन वापरतो आहे, मन वापरतो आहे म्हणजे माझं साधन वापरतो आहे. मी वेगळा आहे हे तेव्हाच मला समजतो ज्या वेळेला मी ध्यानाला बसतो तेव्हा. आणि असा अनेक वेळेला मला समजलेला आहे. त्याच्यावर श्रद्धा ठेवावी लागते. भगवंत जे म्हणतात की श्रद्धावान लभते ज्ञानम, ते भगवंतांच्या शब्दावर श्रद्धा, सद्गुरूंच्या शब्दावर श्रद्धा हा प्राथमिक अर्थ आहे. आणि पुढे ज्ञानाच्या लब्धीनंतर
व्यवहारामध्ये प्रकृती वर्तन करत असताना आपल्या मूळ स्वरूपाची वर श्रद्धाच ठेवावी लागते, कारण तिथं एकरूपता झाली की व्यवहार शक्य नाही, राहिलं तसं तर करता येणार नाही. म्हणून हे ज्ञान देखील श्रद्धेने मिळवावं तर हे पुन्हा असं मी सांगतो, सहज मनात आले आपल्या या उरलेल्या आयुष्यात आत्मानंदाची थोडीशी तरी अनुभूती येणार प्रोव्हाइडेड आपली अशी नैराश्यबोध आपल्या ठिकाणी असणार खरंच गरजेचं आहे, अतिशय गरजेचं आहे. मग सगळ्या बाबत खाणं पिणं फिरणं कपडा लता जन्म मी माझं म्हणून म्हणतो माझे देह संबंधी सत्य याच्या संबंधी नैराश्यबोध हा होणं गरजेचं आहे. त्या अरण्यात निघून गेले ते मी म्हटलं की उपलक्षणाने समजावं तर ते असं समजावं. अरण्यात निघून गेले किंवा काशीला निघून कोणी गेलं म्हणून ध्यान होत नाही. काशीला घेऊन खोली घेऊन राहतो म्हणतो, 6-8 महिन्यांनी कोणी गावाकडचा उठला की म्हणतो की एकदा आमच्या घरी जाऊन बघा, त्यांना न कळत त्यांचं कसं चाललंय ते पहा आणि मला कळवा. कारण आशा केलेली नसते, ममता केलेली नसते, आपल्या त्याचा अभ्यास करायचा आणि त्याचबरोबर अहम आत्मा हा बोध मिळवण्याचा देखील आपण अटवाट प्रयत्न करतात. हे दोन्ही सायमल्टेनियसली होणार आहे, एकाच क्षणी होणार आहे. आणि तुम्हाला अनुभव आहे ध्यानामध्ये देखील ज्या क्षणी तुमच्या कल्पना नाहीशा होतात, वासना नाहीशा होतात, इच्छा नाहीशा होतात, मन नाहीस होतं, त्या क्षणी देहभाव नाहीसा होतो, सुखाची हे एकाच वेळेला होतो. हे सगळं मी माझ्यापाशी ठेवीन आणि आत्मानंदही पाहिजे असं मात्र शक्य नाही. तर थोडी अजून कुठं जाण्याची बाकी आहे एवढाच त्याचा आहे, तर ती जाळणं आपल्यालाच करायचं आहे त्या आयुष्यात. आणि हे वृद्धापकाळापर्यंत व्हावं पण केस पांढरे झाले तरी हरकत नाही, आशा मरत नाही, इच्छा मरत नाही, ती मरेपर्यंत नुसते केस पांढरे होऊन आणि दाढी पांढरे होऊन काही कारण ती कर्मांनी प्रत्येकच होणार आहे. असं असल्यामुळं आपल्या बाबतीत देखील हे घडेल आणि घडणार या एवढ्या गोष्टी आपण सांभाळणं खरंच खूप गरजेचं आहे. ते जर आपण सांभाळलं तर तसा परमार्थ हा नाही, परमार्थ हा तितका आपण घडत नाही. विषयाचं चिंतन करायचं आहे म्हणजे सोहम भावाचं चिंतन करावं काय कशा करता विषयाचं चिंतन, पैशाचं चिंतन करायच्या ऐवजी तो मी आहे त्याच चिंतन करणं काय याचा उपाय आहे. आणि संसारातल्या विविध गोष्टी चालू असताना तो परमात्माच मी आहे त्याचं मला बुद्धी नाही असं अनुसंधान ठेवण्याचं काय अवघड आहे, का नाही करत ते करावं म्हणून. कारण हे करण्यातच ती पापाची पुढं करण्याचा समर्थ आहे. आणि माझी अशी खात्री आहे की प्रश्न ज्याने विचारलेला आहे तो ती प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, ही प्रत्येक व्यक्ती प्रामाणिकपणे प्रयत्न करते. न जमणं हे अप्रामाणिकपणा नाहीये किंवा अपयश हा अप्रामाणिकपणा नाही. अप्रामाणिकपणा तेव्हा असेल की जेव्हा अप्रामाणिकपणा सिद्ध होईल तेव्हाच तो अप्रामाणिकपणा असेल, नाहीतर अप्रामाणिकपणा नसतो. जमत नाहीये एवढंच ते जपवायचं, ते जपवायची उमेद बाळगणं आणि न हरता उमेद बाळगणं हेच महत्वाचं आहे आणि हेच आपल्याला करायचं आहे. हरि ओम. कधीतरी वर्षातून एकदा दोनदा मला असाही अनुभव आहे की जे त्या केंद्रामध्ये शेवटची 10 मिनिटं आला किंवा ट्रॅफिक मधून तसंच घरी जात आलो. तर हे टाळण्यासाठी म्हणून शनिवारी अध्यात्म मंगल धाममध्ये केंद्र केंद्र संध्याकाळी असे ठरवू शकतात. शनिवार हा बरोबर शनिवारी संध्याकाळी अध्यात्म मंगल धाममध्ये केंद्र घ्यायचं असं त्याकरता की तिथं संध्याकाळच्या वेळेला जो काही एक काय विचित्र चक्रव्यूह निर्माण होतो आणि त्याच्यातून बरेच वर्ष ते 10 वर्ष दरवर्षी रहदारीचं हे मान वाढत चाललेलं आहे ते करत असताना तिथलं केंद्र इथं घेत असताना एक गोष्ट नजरेआड झाली शनिवार करता ती म्हणजे आपण मोठ्या उत्साहाने चालवत असलेलं बाल संस्कार केंद्र कि जे तिथं पालक आपल्या मुलांना घेऊन येतात आणि त्यांचं चांगलं केंद्र चालतात. अशा या ट्रॅफिकचा फटका त्यांनाही कधीतरी बसत असणारच. पण तिथं अशी परिस्थिती होती की वेगळं बाल केंद्र तिथं घेता येत होत आणि इथं हे बालकेंद्र घ्यायचं सर्व शाळा तरीनं म्हटलं की हा बदल केल्यापासून मला तुमच्याशी बोलायचं आहे की हा बदल बाकीच्या दृष्टीने अनुकूल असला तरी आपण ज्याला महत्व देतो त्या बालकेंद्राच्या दृष्टीने इतका अनुकूल नाही. पालक इथं मुलांना घेऊन येतील तसं त्यांनी करावं असंही मी म्हणतो. आपल्याला जिथं केंद्र आहे तिथं जायचं आणि इथं त्यातल्या त्यात सुलभ येता येत शनिवारच जर पाहायचं झालं तर आपल्याला आपण चांगले पुढे सरकून बसणार नंतर माझ्या कल्पनेप्रमाणे अजून थोडे पुढे जर सरकून बसलात तर मागलं अजून 10 जण बसतील होतं हलवलं की धान्य खाली झालं उपचार पडलं याच कारण वरचा जो हॉल आहे तो आपण पाणी केंद्राकरता वापरणार आहोत. हे केंद्र चालू असताना तिथले स्पीकर बंद ठेवले जातील आणि बाल केंद्रासाठी वरचा हॉल आपल्याला वापरायचा आहे. एका बाजूला बाल केंद्र चालेल आणि युवा केंद्र ते 2-4 मुलं असतात त्यामुळे मुलांना घेऊन देखील बाजूला ते बसू शकतील. पण त्या वरच्या जागेचा आपल्याला कसा उपयोग मार्चच्या कार्यक्रमानुसार आपल्याला करायचा आहे. पहिले 2 शनिवार हे दासबोधांचं प्रवचन होईल आणि 1 शनिवार तिसरा शनिवार हा संसंगाचा होईल आणि 14 शनिवार काही विशेष केंद्र जी असतात किंवा मोठी केंद्र जी असतात काही विशेष कार्यक्रम आपले असतात तर ते कार्यक्रम इथं होतील आणि ते ज्या वेळेला नसतील त्यावेळेला 14 शनिवारी सुट्टी असेल. जी 14 रविवारी असायची तशी 14 शनिवारी सुट्टी असेल. पण एवढ्या लागलं तर निवेदनात तुम्ही लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की हॉलमध्ये सगळ्यांनी आपल्याला बसायचं आहे आणि अगदी वर्गांनी आपल्या परसेस मांडीवर किती बसायचं आहे असं बसल्याचं आहे मला काम बसलेले दिसतात मांडीवर बसलेली आहे तर तसंच आपल्याला बसायचं आहे आणि अधिकाधिक लोकांना आणि व्हायचं आपण आपल्या मुलांकरता जागा आपल्याला वापरायची आहे त्या दृष्टीने आपण केंद्र मार्च पासून शनिवारची केंद्र अशी आपण चालली आहे
पुढील रविवारपर्यंत सर्व केंद्र चांगल्याप्रमाणे होणार आहे पुढच्या रविवारी सायंकाळच्या केंद्र